कविम् कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजम् ब्रह्मणाम् ब्रह्मणस्पत आनश्रृण्वन् नोतिभिः सीदसादनम् प्रणो देवी सरस्वती वाजेभिः वाजिनीवती धीनाम वित्रयवतु गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः यात इषु शिवतमा शिवम् बभूवते धनुः शिवा शरव्यायातवतया नो रुद्रमृडया याते रुद्र शिवा तनुरघोरा पापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः यामिषुम् गिरिशन्तहस्ते विभर्ष्यस्तवे शिवाम् गिरित्रताम् कुरु माहि गुंसि पुरुषम् जगत् शिवेन वचसा त्वा गिरिसाच्छावदामसि यता नः सर्वमिज्जगद यक्ष्मगुम् सुमना असत् अध्यवोचददि वक्ता प्रथमो दैव्योऽभिषक् अहीगश्च सर्वान् जम्बयन् सर्वान् सयातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रस्वमङ्गलः ये चेमागुम् रुद्रा अभितो दिक्षश्रिता सहस्रशो वैशागुम् हेळ इमहे असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः उतैनम् विश्वा भूतानि स दृष्टो मृडयाति नः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अथो ये अस्य सत्त्वानोऽहम् तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोरात्मयोर्ज्याम् याश्च ते हस्त इषव परात भगवो वप अवतत्यधनुस्त्वगुम् सहस्राक्षशतेषु दे निशीर्य शल्यानामुखा शिवो न सुमना भव निज्यम् धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागुम् उत अनेशन्नस्येषव आपुरस्य निशङ्गतिः याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्त्वायुधायानाततय दृष्णवे उवाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मान् वृणक्तु विश्वतः अतो य इषुदिस्तवारे अस्मन्निदेहितम् नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः नमो हिरण्यवाहवे चेनान्ये दिशां च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्य पशूनां पतये नमो नमः सस्मिञ्जराय त्विषीमते पथीनां पतये नमो नमो बब्लुषाय विव्याधिनेन्द्रानां पतये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो रुद्राय तथाविने क्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृतायौषधीनां पतये नमो नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो नम कृष्णवीताय धावते सत्त्वनां पतये नमः नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नम ककुवाय निषङ्गिणे स्तेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्तायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः सृकाविभ्यो जिगागुंसद्भ्योमुष्णताम् पतये नमो नमोऽसिमद्भ्यो नक्तम् चरव्य प्रकृन्तानाम् पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानाम् पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजभ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यशयानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नम तिष्ठद्भ्यो रावद्भ्यश्च वो नमो नम सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्च वो नमः नम आव्याधिनेभ्यो विविध्यन्तेभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यस्त्रिगुंहतेभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नम सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः शत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमः तक्षद्योरथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्माणेभ्यश्च वो नमो नमः कुञ्जिष्ठेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नमः इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयोभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमः स्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिविविष्टाय च नमो मेडुष्टमाय चेशुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षेयसे च नमो वृद्धाय च संवृद्धने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्रयाय च शेभ्याय च नमः ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः श्रोतस्याय च द्वेप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च पगल्पाय च नमो जगन्याय च बुध्नियाय च नमः सोऽज्ञाय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च कल्याय च नमः शोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्ष्याय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शोराय चावविन्दते च नमो वर्मिणे च वरूदिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमुषाय च नमो नूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेशुधिमते च नमः तीक्ष्णेशवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पत्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः चोद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कोप्याय च वट्याय च नमो वर्ष्याय च वश्याय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः इन्द्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुवाय च ॐ हर 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 ॐ नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमस्तेर्त्याय च कौल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्प्याय च पेण्याय च नमः चिकत्याय च प्रवाह्याय च नमः इरिण्याय च प्रपत्याय ಪ್ರತ್ಯಾಯ ಚ ನಮ ಕೆಗಂ ಶಿಲಾಯ ಚ ಕ್ಷಯಣಾಯ ಚ ನಮ ಕಮರ್ದಿನೇ ಚ ಪುಲಸ್ತಯೇ ಚ ನಮೋ ಗೋಷ್ಟ್ಯಾಯ ಚ ಗೃಹ್ಯಾಯ ಚ ನಮಸ್ತಲ್ಪ್ಯಾಯ ಚ ಗೇಹ್ಯಾಯ ಚ ನಮ ಕಾಟ್ಯಾಯ ಚ ಗವರೇಷ್ಠಾಯ ಚ ನಮೋ ಹೃದಯ್ಯಾಯ ಚ ನಿವೇಶ್ಯಾಯ ಚ ನಮ ಪಾಗುಂ ಸವ್ಯಾಯ ಚ ರಜಸ್ಯಾಯ ಚ ನಮ ಶುಷ್ಕ್ಯಾಯ ಚ ಹರಿತ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಲೋಪ್ಯಾಯ ಚೋಲಪ್ಯಾಯ ಚ ನಮ ಊರ್ವ್ಯಾಯ ಚ ಸೂರ್ವ್ಯಾಯ ಚ ನಮ ಪರ್ಣ್ಯಾಯ ಚ ಪರ್ಣಶದ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಪಗುರಮಾನಾಯ ಚ ವಿಘ್ನತೇ ಚ ನಮ ಆಖಿದತೇ ಚ ಪ್ರಖಿದತೇ ಚ ನಮೋ ವಕ್ಕಿರಿಕೇಭ್ಯೋ ದೇವಾನಾಗುಂ ಹೃದಯೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಕ್ಷೇಣಕೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಚಿನ್ವತ್ಕೇಭ್ಯೋ ನಮ ಆನಿರ್ಹತೇಭ್ಯೋ ನಮ ಆಮೀವತ್ಕೇಭ್ಯಃ ದ್ರಾಪೇ ಅಂಧಸಸ್ಪತೇ ದರಿದ್ರನ್ನೀಲಲೋಹಿತ ಯೇಷಾಂ ಪುರುಷಾಣಾಂ ಯೇಷಾಂ ಪಶೂನಾಂ ಮಾವೇರ್ಮಾರೋ ಮೋ ಯೇಷಾಂ ಕಿಂಚನ ಮಮತ್ ಯಾತೆ ರುದ್ರ ಶಿವಾ ತನೋ ಶಿವ ವಿಶ್ವಾಹ ಭೇಷಜಿ ಶಿವ ರುದ್ರಸ್ಯ ಭೇಷಜಿ ತಯಾನೋ ಮೃಡ ಜೀವಸೇ ಇಮಾಗುಂ ರುದ್ರಾಯ ತವಸೇ ಕಪರ್ದಿಣೇ ಕ್ಷಯದ್ವೇರಾಯ ಪ್ರವರಾಮಹೇ ಮತಿಂ ಯಥಾ ನಶ್ಯಮ ಸದ್ವಿಪದೇ ಚತುಷ್ಪದೇ ವಿಶ್ವಂ ಪುತ್ತಂ ಗ್ರಾಮೇ ಅಸ್ಮಿನ್ನನಾತುರಂ ಮೃಡಾನೋ ರುದ್ರೋ ತನೋ ಮಯಸ್ಕೃತಿ ಕ್ಷಯದ್ವೇರಾಯ ನಮಸಾ ವಿಧೇಮತೇ ಯಚ್ಚಂ ಚಯೋಶ್ಚ ಮನುರಾಯಜೇ ಪಿತಾ ತದಶ್ಯಾಮತವ ರುದ್ರ ಪ್ರಣೀತೋ ಮಾನೋ ಮಹಾಂತಮುತಮಾನೋ ಅರ್ಭಕಂ ಮಾನ ಉಕ್ಷಂತಮುತಮಾನ ಉಕ್ಷಿತಂ ಮಾನೋ ವದೇ ಪಿತರಂ ಮೋತ ಮಾತರಂ ಪ್ರಿಯಮಾನಸ್ತನುವೋ ರುದ್ರರೀರಿಷಃ ಮಾನಸ್ತೋಕೇತನ ಯೇ ಮಾನ ಆಯುಷಿ ಮಾನೋ ಗೋಷು ಮಾನೋ ಅಶ್ವೇಷು ರೀರಿಷಃ ವೀರಾನ್ ಮಾನೋ ರುದ್ರವಾಮಿತೋ ವದೇರ್ ಅವಿಸ್ಮಂತೋ ನಮಸಾ ವಿಧೇಮತೇ ಆರಾತ್ತೇ ಗೋಗ್ನ ಉತ ಪೂರುಷಗ್ನೇ ಕ್ಷಯದ್ವೇರಾಯ ಸುಂ ನಮಸ್ಮೇತೇ ಅಸ್ತೋ ರಕ್ಷಾ ಚ ನೋ ಅಧಿ ಚ ದೇವ ಮೃಯದಾ ಚ ನ ಶರ್ಮ ಯಚ್ಚ ದ್ವಿವರ್ಹಾಃ ಸ್ತುಹಿ ಶ್ರುತಂ ಗತ್ತ ಸದಂಯುವಾನಂ ಮೃಗನ್ನ ಭೀಮಮುಪಹತ್ತುಮುಗ್ರಂ ಮೃಡಾ ಚರಿತ್ರೇ ರುದ್ರಸ್ತವಾನೋ ಅನ್ಯಂತೇ ಅಸ್ಮನ್ನಿವ ಪಂತು ಸೇನಾಃ ಪರಿಣೋ ರುದ್ರಸ್ಯ ಹೇತಿರ್ವೃಣಕ್ತು ಪರಿತ್ವೇಷಸ್ಯ ದುರ್ಮತಿರಗಾಯೋ ಅವಸ್ಥಿರಾ ಮಗವದ್ಭ್ಯಸ್ತನುಶ್ವಮೇಡುಸ್ತೋಕಾಯತನಯಾಯ ಮೃಡಯ ಮೇಡುಷ್ಟಮಶಿವತಮಶಿವೋ ನ ಸುಮನಾಭವ ವರಮೇ ವೃಕ್ಷ ಆಯುಧನ್ ನಿದಾಯ ಕೃತ್ಯಂ ವಸಾನ ಆಚರ ಪಿನಾಕಂ ವಿವ್ರದಾಗಹಿ ವಿಕಿರಿದ ವಿಲೋಹಿತ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಭಗವಃ ಯಾಸ್ತೆ ಸಹಸ್ರಗುಂ ಹೇತಯೋನ್ಯಮಸ್ಮನ್ನಿವ ಪಂತುತಾಃ ಸಹಸ್ರಾಣಿ ಸಹಸ್ರದಾ ಬಾಹುವೋಸ್ತವ ಹೇತಯಃ ತಾಸಾಮೀಶಾನೋ ಭಗವಃ ಪರಾಚೀನಾ ಮುಖಾಕೃತಿ ಸಹಸ್ರಾಣಿ ಸಹಸ್ರಶೋ ಯೇ ರುದ್ರ ಅಧಿಭೂಮ್ಯಾ ತೇಷಾಗುಂ ಸಹಸ್ರಯೋ ಜನೇ ವಧನ್ವಾನಿ ತನ್ಮಸೇ ಅಸ್ಮಿನ್ ಮಹತ್ಯರ್ಣವೇಂತರಿಕ್ಷೇ ಭವಾ ಅದಿ ನೀಲಗ್ರೀವಾ ಶಿತಿಕಂಠಾ ಸರ್ವಾ ಅಧಃ ಕ್ಷಮಾಚರಾಃ ನೀಲಗ್ರೀವಾ ಶಿತಿಕಂಠಾ ದಿವಗುಂ ರುದ್ರ ಉಪಶ್ರಿತಾಃ ಯೇ ವೃಕ್ಷೇಷು ಸಸ್ಮಿಂಜರಾ ನೀಲಗ್ರೀವಾ ವಿಲೋಹಿತಾಃ ये भूता नामरिमतयो विशिकासकवर्दिनः ये अन्देषु विविद्यन्ते पात्रेषु विवतो जनान् ये पताम् पतिरक्षय ऐलभृदायव्युदः ये तीर्थानि प्रचरन्ति स्वकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागुंसश्च दिशो रुद्रावितस्थिने तेषागुंसहस्रयो जने वधन्वानि तन्मसे नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नम् वातो वर्षमिषभस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतिचीर्दशो दिचीर्दशो द्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् द्विष्मो यश्च नो द्वेष्टितम् भोजम् मे ददामि त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षेयवामृतात् यो रुद्रो अग्नव्यो अप्सु योषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु एते सहस्रमयुतम् पाशा मृत्योर्मर्त्याय हन्तवे तान्यज्ञस्य मायया सर्वा नवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्येनाप्यायस्व नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि तमस्तु हि यस्विश्वस्वदन्वायो विश्वस्य क्षयति मे सजस्य यक्ष्वा महेशौ मनसाय रुद्रम् नमो भिर्देवमसुरन्धुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्ववेश योयगुम् शिवाविवर्षणः ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ अग्ना विष्णो सजोषसे मा वर्धन्तु वाङ्गिरः नम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे शुभश्च मे प्राणश्च मे अपानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च माधीतम् च मे वाच्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च मओजश्च मे सहश्च मायुश्च मे जरा च मात्मा च मे तनोश्च मे शर्म च मे वर्म च मे गानि च मे स्थानि च मे परोगुंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठ्यम् च माधिपत्यम् च मे मन्युश्च मे वामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्छ मे धनम् च मे वशश्च मे त्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे जनिष्यमाणम् च मे सूक्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपथम् च मरुद्धम् च मरुद्धिश्च मे क्लृप्तम् च मे क्लृप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे ಶಂಚ ಮೇ ಮಯಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಿಯಂಚ ಮೇನು ಕಾಮಶ್ಚ ಮೇ ಕಾಮಶ್ಚ ಮೇ ಸೌಮನಸಶ್ಚ ಮೇ ಭದ್ರಂಚ ಮೇ ಶ್ರೇಯಶ್ಚ ಮೇ ವಶ್ಯಶ್ಚ ಮೇ ಯಶಶ್ಚ ಮೇ ಭಗಶ್ಚ ಮೇ ದ್ರವಿಣಂಚ ಮೇ ನ್ಯಂತಾಚ ಮೇ ಧರ್ತಾಚ ಮೇ ಕ್ಷೇಮಶ್ಚ ಮೇ ಧೃತಿಶ್ಚ ಮೇ ವಿಶ್ವಂಚ ಮೇ ಮಹಶ್ಚ ಮೇ ಸಂವಿಚ್ಚ ಮೇ ಜ್ಞಾತ್ರಂಚ ಮೇ ಸೋಶ್ಚ ಮೇ ರಸೋಶ್ಚ ಮೇ ಸೇರಂಚ ಮೇ ಲಯಶ್ಚ ಮರುತಂಚ ಮೇ ಮೃತಂಚ ಮೇ ಯಕ್ಷ್ಮಂಚ ಮೇ ನಾಮಯಚ್ಚ ಮೇ ಜೀವಾತುಶ್ಚ ಮೇ ದೀರ್ಘಾಯುತ್ವಂಚ ಮೇನ ಮಿತ್ರಂಚ ಮೇ ಭಯಂಚ ಮೇ ಸುಗಂಚ ಮೇ ಶಯನಂಚ ಮೇ ಸೋಷಾಚ ಮೇ ಸುದಿನಂಚ ಮೇ ಓರ್ಚ ಮೇ ಸೋನೃತಾಚ ಮೇ ಪಯಶ್ಚ ಮೇ ರಸಶ್ಚ ಮೇ ಘೃತಂಚ ಮೇ ಮಧುಚ ಮೇ ಸದ್ಭಿಶ್ಚ ಮೇ ಸಪೀತಿಶ್ಚ ಮೇ ಕೃಷಿಶ್ಚ ಮೇ ವೃಷ್ಟಿಶ್ಚ ಮೇ ಜೈತ್ರಂಚ ಮೌದ್ಯಂಚ ಮೇ ರಯಶ್ಚ ಮೇ ರಾಯಶ್ಚ ಮೇ ಪುಷ್ಟಂಚ ಮೇ ಪುಷ್ಟಿಶ್ಚ ಮೇ ವಿಭುಚ ಮೇ ಪ್ರಭುಚ ಮೇ ಬಹುಚ ಮೇ ಭೂಯಶ್ಚ ಮೇ ಪೂರ್ಣಂಚ ಮೇ ಪೂರ್ಣತರಂಚ ಮೇ ಕ್ಷಿತಿಶ್ಚ ಮೇ ಕೋಯವಾಶ್ಚ ಮೇ ನಂಚ ಮೇ ಕ್ಷುಚ್ಚ ಮೇ ವೇಹಯಶ್ಚ ಮೇ ಯವಾಶ್ಚ ಮೇ ಮಾಶಾಶ್ಚ ಮೇ ತಿಲಾಶ್ಚ ಮೇ ಮುದ್ಗಾಶ್ಚ ಮೇ ಖಲ್ವಾಶ್ಚ ಮೇ ಗೋಧೂಮಾಶ್ಚ ಮೇ ಮಸುರಾಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಿಯಂಗವಶ್ಚ ಮೇ ನವಶ್ಚ ಮೇ ಶಾಮಕಾಶ್ಚ ಮೇ ನೈವಾರಾಶ್ಚ ಮೇ ಅಶ್ಮಾಚ ಮೇ ಮೃತ್ತಿಕಾಚ ಮೇ ಗಿರಯಶ್ಚ ಮೇ ಪರ್ವತಾಶ್ಚ ಮೇ ಸಿಗತಾಶ್ಚ ಮೇ ವನಸ್ಪತಯಶ್ಚ ಮೇ ಹಿರಣ್ಯಂಚ ಮೇ ಯಶ್ಚ ಮೇ ಶೇಷಂಚ ಮೇ ತ್ರಪುಶ್ಚ ಮೇ ಶ್ಯಾಮಂಚ ಮೇ ಲೋಹಂಚ ಮೇ ಅಗ್ನಿಶ್ಚ ಮ ಆಪಶ್ಚ ಮೇ ನಿರುಧಶ್ಚ ಮ ಓಷಧಯಶ್ಚ ಮೇ ಕೃಷ್ಣಪಚ್ಯಂಚ ಮೇ ಕೃಷ್ಣಪಚ್ಯಂಚ ಮೇ ಗ್ರಾಮ್ಯಾಶ್ಚ ಮೇ ಪಶವ ಆರಣ್ಯಾಶ್ಚ ಯಜ್ಞೇನ ಕಲ್ಪಂತಾಂ ವಿತ್ತಂಚ ಮೇ ವಿತ್ತಿಶ್ಚ ಮೇ ಭೂತಂಚ ಮೇ ಭೂತಿಶ್ಚ ಮೇ ವಸುಚ ಮೇ ವಸತಿಶ್ಚ ಮೇ ಕರ್ಮ ಚ ಮೇ ಶಕ್ತಿಶ್ಚ ಮೇ ಅರ್ಥಶ್ಚ ಮ ಏಮಶ್ಚ ಮ ಇತಿಶ್ಚ ಮೇ ಗತಿಶ್ಚ ಮೇ ಅಗ್ನಿಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಸೋಮಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಸವಿತಾ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಸರಸ್ವತಿ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಪೂಷಾ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಬೃಹಸ್ಪತಿಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಮಿತ್ರಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ವರುಣಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ತ್ವಷ್ಟಾ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಧಾತಾ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ವಿಷ್ಣುಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಶ್ವಿನೌ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಮರುತಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ವಿಶ್ವೇ ಚ ಮೇ ದೇವಾ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಪೃಥಿವೇ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಅಂತರಿಕ್ಷಂಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ದ್ಯೌಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ದಿಶಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಮೂರ್ಧಾ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಜಾಪತಿಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಅಗುಂಶುಶ್ಚ ಮೇ ರಶ್ಮಿಶ್ಚ ಮೇ ದಾಭ್ಯಶ್ಚ ಮೇಧಿಪತಿಶ್ಚ ಮ ಉಪಾಗುಂಶುಶ್ಚ ಮೇ ಅಂತರ್ಯಾಮಶ್ಚ ಮ ಐಂದ್ರವಾಯವಶ್ಚ ಮೇ ಮೈತ್ರಾವರುಣಶ್ಚ ಮ ಅಶ್ವಿನಶ್ಚ ಮೇ ಪ್ರತಿಪ್ರಸ್ಥಾನಶ್ಚ ಮೇ ಶುಕ್ರಶ್ಚ ಮೇ ಮಂಥೇ ಚ ಮ ಆಗ್ನಯಣಶ್ಚ ಮೇ ವೈಶ್ವದೇವಶ್ಚ ಮೇ ಧ್ರುವಶ್ಚ ಮೇ वैश्वानरश्च मरुत ग्रहाश्च मेते ग्राह्याश्च ऐन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतेयाश्च मे माहेन्द्रश्च आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पार्थिवतश्च मे आर्योजनश्च मे हिद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे निष्णीयाश्च मे श्रुतश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे शरवश्च उपरवाश्च मे निशवने च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे भूतभृच्छ आधवनीयश्च आग्नेयेन्द्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे अभृदश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे धृतिश्च मे धृतिश्च मे यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पं ताम्रश्च मे श्याम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतश्च मे व्रतं च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रजन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रयविश्च मे त्रयवे च मे द्वित्यवाच्च मे द्वित्यौहे च मे पञ्चाविश्च मे पञ्चावे च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच्च मे तुर्यौहे च मे पष्टवाच्च मे पष्टौहे च मवृक्षा च मे वशा च मऋषभश्च मे देहश्च मे हड्वाञ्च मे धेनुश्च आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पतामपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पतागुश्रोत्रै यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाक्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम् एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च मे एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकविगुंशतिश्च मे त्रयोविगुंशतिश्च मे पञ्चविगुंशतिश्च मे सप्तविगुंशतिश्च मे नवविगुंशतिश्च मे एकत्रिगुंशच्च मे त्रयस्त्रिगुंशच्च मे चतस्रश्च मे अष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगुंशतिश्च मे चतुर्विगुंशतिश्च मे अष्टाविगुंशतिश्च मे द्वात्रिगुंशच्च मे षट्त्रिगुंशच्च मे चत्वारिगुंशच्च मे चतुश्चत्वारिगुंशच्च मे अष्टाचत्वारिगुंशच्च मे वाजश्च प्रसवश्च पिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च यस्मयश्चान्त्यायनस्त्यान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च इडा देवहोर्मनुर्यज्ञनिर्बृहस्पतिरुक्थ मदानि सगुं शिषद्विश्वे देवासो तवाच पृथिवीमा तन्मा माहिगुंसेर् मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगुम् शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देव अवन्तु शोभायै पितरो नु मदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ अत्रिणात्वा कृमे हन्मे कण्वेन जमदग्निना विश्वावसोर्ब्रह्मणा हतः कृमीनागुम् राजा अप्येषागुस्थपतिर्हतः अथो माताथो पिता अथो स्थूला अथो क्षुद्राः अथो कृष्णा अथो श्वेताः अथो आशातिका हताः श्वेताभिः सह सर्वे हताः आहरावद्या श्रुतस्य हविषो यथा तत्सत्यम् यदमुह्यमस्य जम्भयोः आदधामि तथा हि तत् खन्फन्मसि ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ निधनपतये नमः निधनपतान्तिकाय नमः ऊर्ध्वाय नमः ऊर्ध्वलिङ्गाय नमः हिरण्याय नमः हिरण्यलिङ्गाय नमः सुवर्णाय नमः सुवर्णलिङ्गाय नमः दिव्याय नमः दिव्यलिङ्गाय नमः भवाय नमः भवलिङ्गाय नमः शर्वाय नमः शर्वलिङ्गाय नमः शिवाय नमः शिवलिङ्गाय नमः ज्वलाय नमः ज्वललिङ्गाय नमः आत्माय नमः आत्मलिङ्गाय नमः परमाय नमः परमलिङ्गाय नमः एतत् सोमस्य सूर्यस्य सर्वलिङ्गग्रस्तापयति पाणिमन्त्रम् पवित्रम् सद्यो जातम् प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भव स्वमाम् भवोद्भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रप्रचोदयात् ईशानः सर्वविद्यानाम् ईश्वरः सर्वभूतानाम् ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्म शिवो मे अस्तु सदा शिवो नमो हिरण्यबाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यपतये अम्बिकापतय उमापतये पशुपतये नमो नमः ऋतगुम् सत्यम् परम् ब्रह्म पुरुषम् कृष्णपिङ्गलम् ऊर्ध्वरेतम् विरूपाक्षम् विश्वरूपाय वै नमो नमः सर्वो वै रुद्रस्तस्मै रुद्राय नमो अस्तु पुरुषो वै रुद्रस्तन्महो नमो नमः विश्वं भूतं भुवनं चित्रं बहुधा जातं जायमानं च यत् सर्वो ह्येष रुद्रस्तस्मै रुद्राय नमो अस्तु कद्रुद्राय प्रचेतसे मीरुष्टमायतव्यसे वोचेमशन्तमगुं हृदे सर्वो ह्येष रुद्रस्तस्मै रुद्राय नमो अस्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ जातवेदसे सुनवाम सोममराति यतो निदहाति वेदः स नः पर्षदति दुर्गानि विश्वानावेव सिन्धुम् दुरिताद्यग्निः तामग्निवर्णाम् तपसा ज्वलन्तीम् वैरोचनीम् कर्म फलेषु जुष्टा दुर्गाम् देवीगुम् शरणमहम् प्रपद्ये सुतरसि तरसे नमः अग्ने त्वम् पारयानव्यो अस्मान् स्वस्तिभिरति दुर्गानि विश्वा पोश्च पृथ्वी बहुला न उर्वी भवा तोकायतनयाय शय्योः विश्वानिनो दुर्गः जातवेधस्सिन्धुम् न नावा दुरितातिपर्षि अग्ने अत्रिवन्मनसा गृणानोऽस्माकम् बोध्यविता तनूनाम् पृतनाजितगुम् सहमानमुग्रमग्निगुम् हुवेम परमात्सरस्तात् स नः पर्षदति दुर्गानि विश्वाक्षामद्देवो अतिदुरितात्यग्निः प्रत्रोषिकमेद्यो अध्वरेषु सना च होतानव्यश्च सत्से स्वाञ्चाग्ने तनुवम् विप्रयस्वास्मभ्यम् च सौभगमायजस्वा गोभिर्जुष्टमयुजो निषिक्तम् तवेन्द्रविष्णोरनु सञ्चरेम नाकस्य पृष्ठमपि संवसारो वैष्णवीम् लोक इह मादयन्ताम् कात्यायनाय विद्महे कन्यकुमारि धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः सहस्रपरमा देवी शतमूला शताङ्कुरा सर्वगुं हरतु मे पापम् दुर्वादुःस्वप्ननाशनी काण्डात् काण्डात् प्ररोहन्ति परुषः परुषः परे एवानो दूर्वे प्रतनु सहस्रेण शतेन च या शतेन प्रतनोषि सहस्रेण विरोहसि तस्यास्ते देवेष्टके विधेमहविषा वयम् अश्वक्रान्ते रथक्रान्ते विष्णुक्रान्ते वसुन्धरा शिरसा धारयिष्यामि रक्षस्वमाम् पदे पदे न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः परेण नाकर्निहितम् गुहायाम् विव्राजते तद्यतयो विशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थात् सन्न्यासयोगाद्यतयः शुद्धसत्त्वा ते ब्रह्मलोके तु परान्तकाले परामृतात् परिमुच्यन्ति सर्वे दह्रम् विपापम् परमेष्वभूतम् यत्पुण्डरीकम् पुरमद्य सद्ग्रस्तम् तत्रापि दह्रम् गगनम् विशोकस्तस्मिन् यदन्तस्तरुपासितव्यम् यो वेदादौ स्वर प्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः त तस्य प्रकृतिलीनस्य यः परस्व महेश्वरः स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्ताम् न्यायेन मार्गेण महीम् महेशाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम् समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु ॐ शान्ति शान्ति शान्ति